सिचुएशन कितनी भी डिफिकल्ट क्यों ना हो, अगर हमने ठान लिया है कि हमें कुछ अलग करना है तो वो होकर ही रहता है। आकांक्षाओं में आपके साथ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। आणि सेलेब कट्ट्यावर आज आपण गप्पा मारतोय सिने फोटोग्राफर तेजस नेरूरकर सोबत, ज्याने की लॉकडाऊन मध्ये नवीन कन्सेप्ट सगळ्यांसाठी घेऊन आला, त्याच्या नजरेतून आपल्याला कलाकार एका वेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळाले। सो तेजस, मला हे विचारायचंय, सध्या तू गोल्डन एरा थीम फोन टू फोन फोटोग्राफी करतोयस, सो त्या मागे काय तुझा म्हणजे मोटो आहे, काय उद्देश आहे?
आता आपल्या देशाला एक थोडस कुठेतरी मागे गेलं पाहिजे आपले रूट शोधत शोधत, की ज्याच्यामुळे आपलं फ्युचर अजून चांगलं होऊ शकतं किंवा अजून बेटरमेंट होऊ शकते। तो जे सुवर्णकाळ म्हणतो आपण चित्रपटांचा सुवर्णकाळ, जिकडून सगळे स्टार्ट झालं, आता जे आपण सगळे ऍक्टिंग किंवा या क्षेत्रात आहोत ते त्या काळामुळे आहोत, त्यावेळेला त्या लोकांनी कष्ट केले त्यामुळे आपण आपल्या इथे आहोत। तर असं दोन्ही गोष्टीतच होता, आणि त्याच्यामुळे साडी हे माझं ते म्हणजे आपलं म्हणजे आपल्या हिंदुस्थानला सपोर्ट करण्यासाठी आपली साडी आज आपली संस्कृती म्हणतो त्याला, आपलं कल्चर म्हणतो आपण त्याला, तर ती एक ती कसल्यात मेन म्हणजे कॉन्टेंट होतं। आणि हा सुवर्ण काळ सगळ्या ज्याच्यामुळे आज ही इंडस्ट्री सगळी इझी आहे, त्यावेळेला जे मागच्या लोकांनी कष्ट केले त्याच्यामुळे आज आपण सगळ्या छान अनुभवू शकतोय, आणि आता आपण कष्ट करण्याची संधी मिळते आपल्याला सगळ्यांना। सो तो काळ असं या दोघांचं मिक्सचर करून ते फ्रेमिंग आणि सगळं तो ती आयडिया मी क्रिएट केली।
सिने फोटोग्राफर तेजस नेरूरकर बरोबर आपल्या गप्पा अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।